अध्याय चौथा क्रमांक 27। सर्वाणींद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुहति ज्ञानदीपिते। एकी ययापरी पार्था दोषू क्षाळिले सर्वथा आणखी हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमे निहटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ धडकरी काजा आले जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धी सिद्धींचा संभ्रम तो निवर्तोनी गेला धूमू मग प्रगटला सूक्ष्मू विस्फुलिंगू तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आईते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतरांची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळी लिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राण क्रियेची सर्वे निशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे दहाले मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशू देख घेतला जिही एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जहाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आठव्या अध्यायामध्ये आलेले ध्यानाचं वर्णन करणारे असे दोन विभाग आपण पाहिले। एकापाठोपाठ एक भगवंतांनी चार श्लोकांमध्ये एकदा ध्यानाची प्रक्रिया सांगितली आणि परत एकदा संक्षेपाने तीच सांगतो असं म्हणून परत सांगितली। आपण मुळात भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं सोहम ध्यान साधना विषयक असं प्रकरण पाहतो आहोत। भगवंतांनी ध्यानाचा उच्चार सर्वप्रथम महत्वाची साधना म्हणून पाचव्या अध्यायाच्या अखेरीला केला. त्याच्या आधी देखील ध्यानाचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. चौथ्या अध्यायामध्ये विविध प्रकारची विकर्म म्हणजे साधना सांगत असताना अर्थात ध्यानाची साधना भगवंतांनी सांगितली, तीही आपण पाहणार आहोत. तरी देखील ज्या ठिकाणाहून प्रथम ध्यानाचा उल्लेख भगवंतांनी केला ते श्लोक आज आपण पाहणार आहोत. सहावा अध्याय हा या अध्यायातूनच निघाला. या दोन श्लोकांचंच अधिक विवरण आज आपण जे घेणार आहोत त्या पुढे सहाव्या अध्यायामध्ये केलेलं आहे. पाचव्या अध्यायामध्ये जीवनमुक्त लक्षणं भगवंतांनी सांगितली आणि हे एकूणच ध्यानाचं प्रकरण सुरू होण्याच्या आधी आपण जीवनमुक्त त्याचं भगवंतांनी केलेलं वर्णनच पाहत होतो. तुम्हाला जर आठवण करून द्यायची झाली तर हे जीवनमुक्त हे प्रकरण आत्मनिवेदन भक्ती ज्यांनी साध्य केली त्या आत्मनिवेदन भक्ताचं वर्णन भगवद्गीतेत जिथं जिथं आलेलं आहे तिथं करत असताना आपण पाहिलं. त्याच्यामध्ये प्रथम स्थितप्रज्ञ पाहिला, त्याच्यानंतर कर्मयोगी पाहिला आणि मग जीवनमुक्त पाचव्या अध्यायात आपण आलो. आणि पाचव्या अध्यायातून एका विशिष्ट विषयामुळं आपण ध्यानयोगामध्ये प्रवेश केला. जीवनमुक्त तरी कसा घडला असा अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला तेव्हा भगवंतांनी असं सांगितलं की तो ध्यान करत राहिला म्हणून जीवनमुक्त झाला. जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. ज्यांनी विषयांपासून स्वतःला बाजूला काढलं आपण आपलं आपणच चित्त जिंकलं, नाहीतर आपल्या चित्ताकडूनच आपण पराभूत होतो. पण ज्यांनी आपणच आपलं चित्त जिंकलं, चित्त आपुले आपण जिंतिले, जे पराभूत होतात ते विषयांकडे चित्त घेऊन जातात आणि नंतर मग स्वतःचा पराभव चित्तानी केला असं अनुभवतात. पण हे जे जीवनमुक्त आहेत ते जीवनमुक्त त्यांनी स्वतःला विषयांपासून दूर केलं आणि मग चित्ताला जिंकलं, आपण स्वतः चित्ताला जिंकलं. ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना, ते विषयांच्या ठिकाणी निजून गेले, झोपले जणू, जागेच होत नाहीत अशी त्यांची परिस्थिती झाली. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदानचे कारण आत्मज्ञानी ज्याकरता साधना करतात ते परब्रह्म निर्वाण म्हणजे मोक्षपद ज्यांनी प्राप्त होतं. एका ठिकाणी झोपला की दुसऱ्या ठिकाणी जागा झाला, एका ठिकाणी नसला तर दुसऱ्या ठिकाणी असतो. तेच ते पुरुष जाण पंडुकुमरा, तेच पुरुष निर्वाण पद म्हणजे मोक्षपद असं परब्रह्म प्राप्त करतात जे विषयांच्या ठिकाणी झोपलेले असतात. ते ऐसे कैसे निजाहले, पण हे असे झाले तरी कसे, असं विषयांच्या ठिकाणी झोपायचं कसं आणि परमात्म्याच्या ठिकाणी किंवा परब्रह्माच्या ठिकाणी जागृती अनुभवायची कशी, ही युक्ती त्यांनी कशी संपादन केली. ते ऐसे कैसे निजाहले जे देहीची ब्रह्मत्व आले आपल्या देहामध्ये असताना ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतला, देहामध्ये असतानाच जे विषयांच्या ठिकाणी झोपू शकले, देहभावाला ओलांडू शकले आणि ब्रह्माला जाऊन मिळू शकले, हे पुससी विचारलेलं नाहीये अर्जुनानी. पण ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितात, हे जर तू विचारशील तर संक्षेपाने सांगतो. हे पुससी तरी भले, हे जर विचारलंस तर खरं फार चांगलं होईल, पण मी आता तुला संक्षेपाने ती गोष्ट सांगतो, असं म्हणून भगवंतांनी ध्यानाचं वर्णन करायला सुरुवात केली. म्हणजे हा जीवनमुक्त ध्यानामुळे घडतो असं भगवंत म्हणाले. स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश, बाहेरचे जे स्पर्श आहेत, बाहेरच्या जगताचे होणारे स्पर्श मानवी देहाला म्हणजे इंद्रियांना, ते बाहेरच ठेवून चक्षुः च एव अंतरे भ्रुवो हो, आपले नेत्र किंवा चक्षु किंवा डोळे दोन भुवयांच्या अंतरामध्ये जो ठेवतो, ठेवून प्राणापानौ समौ कृत्वा, प्राण आणि अपान प्राण म्हणजे आपण जे श्वास घेतो ते, अपान म्हणजे आपण जे श्वास सोडतो ते, मराठीमध्ये श्वास श्वासोच्छ्वास, उच्छ्वास म्हणजे श्वास घेणं बरं का, आणि श्वास म्हणजे श्वास सोडणं, उलट्या अर्थाने मराठीत आपण वापरतो, समजतो वेगळं. प्राणापानौ समौ कृत्वा, जो श्वासोच्छ्वास आहे तो सम करून, सम श्वास घेऊन, तो सम घ्यावा घेऊन आणि नासाभ्यंतर चारिणौ, म्हणजे एवढाच. जो सहाव्या अध्यायाच्या भाषेमध्ये नासा पुटवनी वारा वाहत असे अंगुळे बारा, इतका दीर्घ नाही, चार चार आठ आणि चार बारा, इतका जो बारा अंगुळ श्वास नेहमी चाललेला असतो त्याच्याऐवजी नासाभ्यंतर चारिणो, नेमका केवळ नाकातच श्वास चाललेला आहे आणि तोही प्राण आणि अपान समान करून, यतेंद्रिय मनोबुद्धीही, यत म्हणजे आवरून, इंद्रिय मन आणि बुद्धी ज्यांनी आवरलेली आहेत असा, मुनीही जो मौन आहे असा, वैखरीनी बोलत नाही आणि ज्याचं मन देखील मौन झालेलं आहे असा, मोक्षपरायण आणि मोक्षाची रुची राखणारा, मोक्षामध्ये रमणारा, परायण म्हणजे तुम्ही शब्द ऐकला असेल हरिभक्ती परायण, आता ती पदवीच झाली ह भ प. उदाहरणार्थ मी जर प्रवचन करत असेल तर माझ्या मागे ह भ प लावायचं, तशी ही पदवी नाही, हरिभक्त परायण, हरिभक्तीमध्ये पारंगत असणारा. तसं मोक्षामध्ये जो पारंगत आहे असा किंवा पारंगत होऊ इच्छितो असा, त्याच्यामध्येच रमून राहतो असा, इच्छा धरतो तो मुनीही मोक्ष परायण, हा म्हणजे मोक्षाखेरीज दुसरी कोणतीही ज्याची इच्छा नाही, ज्याला रमण्याचं स्थान नको आहे असा, विगतेच्छा भयक्रोधा या सगळ्या उपक्रमांनी काय होतं तर इच्छा म्हणजे कामना, विगत म्हणजे नाहीशा होतात ज्याच्या झालेले आहेत, भय ज्याचं नाहीसं झालेलं आहे आणि क्रोधा हा क्रोध ज्याचं नाहीसं झालेलं आहे. विगत म्हणजे गेलेलं आहे. इच्छा भय आणि क्रोध हे ज्याच्या बाबत संपुष्टात आलेले आहेत, जे अतिशय कठीण देहधाऱ्याला सर्वात कठीण जर काही असेल तर विगत इच्छा भयक्रोध हा ही गोष्ट कठीण. यस सदा मुक्त एव सहा, तो अशा प्रकारे म्हणजे वर वर्णन केलेला जो जीवन मुक्त आहे तसा नेहमी मुक्तीचा अनुभव घेतो असे हे श्लोक आहेत. या श्लोकाच्या अनुरोधाने ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाची प्रक्रिया प्रथम अर्जुनाला सांगितली. ध्यान करायला बसलेला जो पुरुष आहे, मी आधी या सर्व निरूपणांच्या किंवा ध्यानाच्या प्रक्रिया भगवंतांनी सांगितल्या त्याच्या आधी प्रारंभी थोडा आवाज पाहिजे ना. ज्या या प्रकरणाला सुरुवात होण्याच्या आधी मी ध्यानाचं सांगोपांग वर्णन केलं, जे अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं जातं ते. याचं कारण असं की कुठं सद्गुरु स्मरण सांगितलेलं आहे, कुठं श्वासांसंबंधी सांगितलेलं आहे, कुठं लक्ष कुठं ठेवायचं हे सांगितलेलं आहे, पण एखादी गोष्ट राहून गेलेली आहे भगवंतांच्या सांगण्यामध्ये. ते सगळं एकत्र केलं तर ध्यानाचं यथार्थ वर्णन होतं. उदाहरणार्थ या ठिकाणी प्रथम सद्गुरु स्मरण करावं वगैरे या गोष्टी नाहीत. सहाव्या अध्यायामध्ये सद्गुरु स्मरण करावं असं सांगितलेलं आहे. असं असल्यामुळं ध्यानाची एकत्रित जी प्रक्रिया सुरुवातीला सांगितली ती प्रमाण म्हणून मी सांगितलं की आता इथून पुढे ध्यानाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंत करतील, पण अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला जे ऐकायला मिळालेलं आहे ते प्रमाण धरा. आणि या माहितीनी त्याच्यात भरच पडेल हे फार नेमकं सांगितलेलं आहे. तरी देखील काही ना काहीतरी एखाद्या वेळेला सांगायचं राहून गेलेलं आहे, कारण प्रत्येक वेळेला तेच असं जर सांगायचं झालं तर मग माझ्यासारखं प्रत्येक वेळेला हे तेच सांगतात अशा प्रकारचा भाव तुम सर्वांच्या मनात निर्माण होईल. सगळं तेच परत कशाला सांगायला पाहिजे असं जर म्हणून भगवंतांनी कदाचित ते टाळलं असेल. ध्यानाला बसणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती विषयांपासून पूर्णपणे निवृत्त ध्यानाच्या वेळेपुरती आवश्यकच आहे. ध्यानाला बसलेला आहे आणि जीही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले हे जर नसेल, म्हणून भगवंतांची अशी अपेक्षा आहे की ध्यानाला बसलेली व्यक्ती ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये विषयांशी झगडतीये असं नको व्हायला. याच्याकरता यमनियम सांगितलेले आहेत. ध्यानाच्या वेळेला ते जर करायचं तर ध्यान होणार कधी? एक तासभर तुम्ही ध्यानाला बसणार, दीड तास ध्यानाला बसणार आणि त्यावेळेला केवळ विषयांशी झगडा, विकारांच्या विचारांबरोबर झगडा, ते कसे बाजूला सारावेत हाच जर तुमचा मुख्य प्रश्न असेल तर ध्यान कसे तुम्ही करणार? म्हणून ध्यानाला बसताना सुरुवातीलाच तुम्ही विषयांना जिंकूनच बसलं पाहिजे असं भगवंत सांगतात आणि ते तुमच्या आचरणात असलं पाहिजे. म्हणून ध्यानाच्या पूर्वी किंवा ध्यान साधकांनी आचरायचे जे यमनियम सांगितलेले आहेत तसं स्वधर्म कर्माची कसोटी सांगितलेली आहे, परधर्मामध्ये न डोकावणं ही गोष्ट सांगितलेली आहे, फळाच्या इच्छेचा त्याग करतच कर्म करण्याची हतवटी सांगितलेली आहे. तसं जर काही जमेल तर ध्यानाच्या वेळेला मग एका ठिकाणी झोपणं आणि दुसऱ्या ठिकाणी जागं होणं परब्रह्माच्या ठिकाणी हे संभव आहे, उघड आहे. पण असा अशा प्रकारचा साधक म्हणून मीही अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून की तुमचं बाह्य जीवन तसं असलं पाहिजे, तरच मग ध्यानाबद्दल बोला. पण तुमच्याशी वैयक्तिक बोलताना मी इतका कडक बोलू शकत नाही, पण अपेक्षा मात्र भगवंतांचीही तशीच आहे. पण एखाद्याचं वैयक्तिक जीवन देखील इतकं उत्तम आहे तरी देखील संसार करत असताना, प्रपंच करत असताना काही एक विषयांच्या स्मृती, नुकत्याच भोगलेल्या विषयांची स्मृती किंवा प्रपंचातल्या कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी या आपल्यापर्यंत येणं, साधकाने त्याचा विचार करणं हे काही अगदीच चुकीचं नाही, हे होऊ शकतं व्यक्ती म्हणून. अशा वेळेला ध्यानाला बसलेला असताना तरी निदान त्यावेळेला असं यमनियमपूर्वक आणि स्वधर्म कर्माचं आदर्श जीवन अनुसरणाऱ्यांनी देखील त्यावेळेला आपण विषयांपासून दूर आहोत असा संकल्प करावा. ध्यानाला बसलेला असताना त्यावेळेला या क्षणाला मी विषयांपासून पूर्ण दूर आहे. कोणताच विषय कानाचा नाही, जिभेचा नाही, स्पर्शाचा नाही, या क्षणी सर्व कर्तव्यांपासून मी मुक्त आहे, सर्व कर्मांपासून मी मुक्त आहे, मी विषयांपासून मुक्त आहे, असं त्या क्षणी ध्यानाच्या वेळेला आपण या विषयांपासून अतिशय दूर आहोत अशा प्रकारचा दृढ संकल्प करावा. आत्ता या क्षणाला डोळ्यांनी मला काहीही पाहण्याची इच्छा नाही. तुम्ही अमेरिकेत जाणार आहात, मुलाने तिकीट काढून ठेवले, एक टूर आयोजित केलेली आहे, ते तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तो नायगरा धबधबा कसा असेल हे मनश्चक्षूंसमोर देखील आत्ता आणायचं नाहीये. आत्ता पूर्णपणाने विषयांपासून तुम्हाला आत्ता काही पाहायचं नाही, तुम्हाला अमेरिकेतही जायचं नाही, तुम्हाला परगावी देखील जायचं नाही. आज तुमच्या घरी एक समारंभ आहे पण त्या समारंभाची आत्ता आठवण नाही. असं बसणाऱ्याला तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आत्ता या क्षणाला काही नाहीये, या क्षणाला आपण आणि परमात्मा, ध्यान केवळ करायचं आहे, सर्व विषय आत्ता बाजूला, त्याचं चिंतनही नाही, असं बसायचं आहे. स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश. स्वामीजींकडे ध्यानाला बसलेलं असताना कधी कधी अडचण आमची व्हायची. ती अशी की इंग्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मॅचचा स्कोअर काय आहे, कारण पेपर तर आलेला नसायचा, पाहिलेला नसायचं, तेव्हा क्रिकेटची फार आवड होती. आणि त्यांचं ध्यान म्हणजे 7 ते 6 ते 7:30 या दरम्यान 6 ते 7:15 ध्यान झालं की शेजारच्या घरामध्ये चाळ होती, रेडिओ लागला जायचा, 2-3 भक्तिगीतं व्हायची, मग मराठी बातम्या व्हायच्या. याचा अर्थ आता तिथं बसलेलं असताना देखील स्कोर ऐकण्याची इच्छा ठेवायची नाही. अगदी प्रॅक्टिकल सांगाय, कानावर येईल ते दुर्लक्षच करायचं. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर घरात चाललेलं बोलणं ऐकायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. अशा प्रकारे स्पर्शान कृत्वा बहिहि बाह्यांश, बाहेरून तुमच्या इंद्रियांवर आघात होणारच, पण ते बाहेरच ठेवून त्याकरता तसा संकल्पही करायचा आणि प्रत्यक्षत तशा प्रकारे कानावर काही येऊन आदळत असताना, नाहीतर तुमची पत्नी सांगते आहे की आता ते ध्यानाला बसलेत, अजून एक तासाभराने उठतील किंवा अर्ध्या तासाने उठतील आणि मग तुम्हाला फोन करतील, तर हा लगेचच उठतो, थांब थांब मी बोलून घेतो त्यांच्याशी म्हणून, याचा अर्थ तो ते सगळं ऐकतो आहे आणि ध्यान सोडून फोन घ्यायला धावतो आहे, हे करायचं नाही. याचा अर्थ स्पर्शान कृत्वा बहिहि बाह्यांश. आता या वेळेपुरता जगताच्या दृष्टीने आपण जणू नाहीच आहोत. चक्षुः च एव अंतरे भ्रुवो हो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणो. प्राण आणि अपान हे सम ठेवून आणि मग नंतर नासाभ्यंतर चारिणो असे ठेवून असे राहतात. जसे प्राण आणि मन हे लीन होण्याच्या दरम्यान श्वास अति मंद आणि अतिशय थोडा असा होतो, केवळ नाकातल्या नाकात, याचा अर्थ शरीर धारणेला आवश्यक तितकाच श्वास जेमतेम चालू राहतो, यावेळेला स्पर्श बाह्य स्पर्श बाहेर ठेवून डोळे दृष्टी म्हणजे तुमचं पाहणं हे अंतरे भ्रुव हो या भुवयांच्या अंतरामध्ये ठेवून, याला भ्रुकुटीमध्ये किंवा आज्ञाचक्र देखील म्हणतात, किंवा भुवयांचं अंतर म्हणजे थेट भुवयांच्याही माग, ज्याला चित गगन चिदाकाश असं म्हणतात ते ठिकाण, याचं वर्णन करताना स्वामीजींनी असं म्हटलंय की आपण जिथं गंध किंवा कुंकू भगिनी वर्ग लावतो तिथून एक काल्पनिक रेषा जर मस्तकाच्या माग काढली सरळ आणि तुमची जी टाळू आहे तिथून एक काल्पनिक रेषा जर खाली ओढली सरळ, तर त्या ज्या ठिकाणी एकत्रित मिळतील ते त्या चितगगनामध्ये, किंवा तुमची जीभ तुम्ही जर माग वळवली तर जिथं केवळ त्वचेचा पडदा सुरू होतो तोंडामध्ये, एक हाडाचा भाग संपून तिथून वर रेषा जर काढली काल्पनिक ओढली आणि दोन भुवयांच्या मधून जर काल्पनिक रेषा माग ओढली तर जे ठिकाण येईल ते, हे दोन्ही अर्थ ग्राह्य आहेत. चक्षुः च एव अंतरे भ्रुवो हो. म्हणून बाह्य स्पर्श बाहेरच ठेवणं असा संकल्प करणं आणि तो ध्यानात पूर्ण वेळ अंमलात आणणं, प्राणापानौ समौ कृत्वा जिथं भगवंतांनी सांगितलेलं आहे ते स्पष्ट नाही, ते ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केलंय, ते पुढे बघू. नासाभ्यंतर चारिणो आणि चक्षुहूचे एव अंतरे भ्रुवो हो, म्हणजे पहिली गोष्ट वैराग्याचा आधार तसा संकल्प, प्राण आणि अपान सम ठेवणं, ते झाल्यावर लक्ष आत अंतरे भ्रुवो हो असं ठेवणं आणि मग तिथं काय करायचं, यत इंद्रिय मनो बुद्धीही, त्या ठिकाणी इंद्रिय मन आणि बुद्धी आवरण्याचा प्रयत्न करायचा. यत म्हणजे आवरणे, ज्यांनी उत्तम रीतीने आवरलेलं आहे त्याला यती म्हणतात. यत याचा अर्थ आवरून, त्या ठिकाणी इंद्रियांना आवरावं, मनाला आवरावं आणि बुद्धीलाही आवरावं. म्हणजे तर्कादी देखील ते चक्षुचे व अंतरे भ्रुव हो, तिथं एकदा दृष्टी लावून थांबल्यानंतर मग त्या ठिकाणी मनाचा व्यापार सुरू होतो, तो त्या ठिकाणी आवरायचा. त्या ठिकाणी तर्कादी सुरू जर झालं तर तेही आवरायचं. मनाकरवी इंद्रिय व्यापार सुरू होणं किंवा इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या रेंगाळत राहणाऱ्या विषयांमुळे मनाची हालचाल होणं, या दोन्ही गोष्टी आवरायच्या. तसंच त्या ठिकाणी हे आवरायचं कशा करता, तर मोक्षपरायणा हा निर्वाणा करता, परमात्म प्राप्ती करता, परब्रह्म सत्तेशी तदाकार होण्याकरता म्हणून त्या आवडीमुळे हे आवरायचं. या सगळ्या खटाटोपीचा हेतू जर काही असेल तर तो मोक्ष प्राप्त करणं किंवा जीव शिवस्वरूप होणं हा असावा. त्यामुळं काय होतं, विगतेच्छा भय क्रोधा हा, मनाचे व्यापार आवरायचे याचा अर्थ असा की मनन नाही, चिंतन नाही, नामस्मरण नाही, स्तोत्रपठण त्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी मनाने पूजा करायची नाही, त्या ठिकाणी मनाने तीर्थयात्रा करायची नाही, मनाने मूर्ती डोळ्यासमोर उभी ठेवायची नाही. विषयाचं चिंतन तर नाहीच, विकाराचं चिंतन नाही, संसाराचं चिंतन नाही, भूतकाळासंबंधीचा विचार नाही, भविष्यकाळासंबंधीचा नाही. याचा अर्थ मनाच्या सगळ्या क्रिया आवरायच्या, या होऊ द्यायच्या नाहीत. बुद्धीच्या तर्कादी क्रिया देखील आवरायच्या. असं झाल्यामुळं काय होतं, तर सर्वात प्राथमिक प्रेरणा ज्या आहेत, मनुष्य जन्माला येतो तेव्हाच त्याला मिळालेल्या प्रेरणा, त्या म्हणजे काम, भय आणि क्रोध, या आवरल्या जातात. मन अशा करता आवरायचं की मूळ प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणांमधून मनाची जी सगळी हालचाल आत्ता सांगितली, विगतेच्छा भय क्रोधा हा, इच्छा म्हणजे काम, भय आणि क्रोध हे नाहीसे झाल्याखेरीज, आठव्या अध्यायामध्ये हे नाहीसे होतात आणि मग या देहाला तो सोडतो असं वर्णन आहे आणि तो परमात्मसत्तेमध्ये लीन होतो. हे सर्वात शेवटचे अडथळे आहेत. आणि जिथं जिथं नेमकेपणा भगवंतांचा परमात्म्याशी एकरूपतेसंबंधीचं वर्णन, तिथं तिथं भगवंतांनी विगतेच्छा भय क्रोधा हे शब्द वापरलेच वापरले. चौथ्या अध्यायामध्ये वीत राग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिता हा बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता हा, तिथं वीत राग भय क्रोधा हे शब्द वापरले. इथं विगतेच्छा भय क्रोधा असे शब्द वापरले. वीत राग भय क्रोधा, ज्याचा राग अनुराग विषयावरचं प्रेम गेलेलं आहे, भय गेलेलं आहे आणि क्रोध गेलेला आहे, मनमया माझ्याशी एकरूप झालेला आहे, माम उपाश्रिता हा माझ्याच आश्रयाला केवळ जो आहे एकरूप होऊन, असे बहवो ज्ञान तपसा पूता, ज्ञान आणि तप यांनी पवित्र झालेले बहवो म्हणजे कित्येक, मद्भाव मागता हा माझ्या भावाला येऊन प्राप्त झाले असं भगवंत म्हणतात. वारंवार भगवंतांनी हे शब्द वापरले. स्थितप्रज्ञ लक्षणात असाच एक श्लोक आहे ना, विहाय कामान यस सर्वान उमांश चरती निस्पृहा. बरोबर ना? नाही. दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा स्थितधी मुनी उच्यते. वीतराग भय क्रोध ही गोष्ट स्थितप्रज्ञतेकरता भगवंत महत्वाची समजतात. इथं विगतेच्छा भय क्रोधा असा शब्द आला. लगेच सहाव्या अध्यायामध्ये याचाच विस्तार ध्यानाचा करत असताना भगवंतांनी शब्द माझी कल्पना प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थितः असा केला. ब्रह्मचारी व्रते स्थितः म्हणजे ज्यांनी काम जिंकला, विगत भीही म्हणजे ज्यांनी भय ज्याचं गेलं, आणि प्रशांत आत्मा जो शांत झाला, जो भयापासून मुक्त झाला, शांत झाला. कामना गेल्याखेरीज शांत होत नाही. म्हणून भगवंतांचं हे आवडते शब्द आहेत. आणि मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून त्याला काम, भय आणि क्रोध या मूळ प्रेरणा घेऊनच तो जन्माला येतो. हे स्वरसवाही आहेत. स्वामीजी म्हणायचे, त्या मानाने मत्सर दंभ अहंकार या गोष्टीनंतर बाहेरून आल्यासारख्या दिसतात, पण काम, क्रोध आणि भय कामातूनच जन्म होतो. तो काम घेऊन जन्माला येतो. त्या कामाचाच क्रोधाशीही संबंध आहे, क्षुब्धतेशी संबंध आहे. शांत व्यक्ती कामात पडतच नाही. काही एक क्षुब्धता मनामध्ये, शरीरामध्ये विकारामुळे निर्माण झाली म्हणजे तो कामामध्ये पडतो. काम ही प्रतिहत झाला तरी क्षुब्धता येते. काम पूर्ण झाला तरी देखील काही अपूर्णता वाटते, काही क्षुब्धता वाटते. आणि जन्माच्या वेळेला पहिला स्पर्श भयाचा होतो. बालमानसशास्त्रज्ञ असं सांगतात की आईच्या पोटातून बाहेर आलेलं मूल भिऊन बाहेर येतं, तिथं ते सुरक्षित असतं. त्याला पहिला भयाचा स्पर्श जन्माच्या वेळेलाच होतो. तो त्याचा पिच्छा शेवटपर्यंत पुरवत नाही. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं समर्थ म्हणतात, आणि सर्वांना ते लागू आहे. ते मूल बाहेर आल्यावर जगाला घाबरतं. किती छोटं असतं ते. ते डॉक्टर जे हात असतात ते त्याच्या डोक्यापेक्षा मोठे असतात. त्या हातांना आणि बोटाला पाहून ते घाबरतं. ते आईला देखील घाबरतं. ते आजूबाजूच्या परिस्थितीला घाबरतं. भयाचा पहिला स्पर्श तिथं होतो. आणि काम आणि क्रोध घेऊनच तो जन्माला आलेला असतो. त्यामुळे यांना ओलांडल्याशिवाय मुक्ती असंभव आहे. भगवंत असं म्हणतात की हे जे यतेंद्रिय मनोबुद्धी ही आहे, इंद्रिय मन आणि बुद्धी उत्तम रीतीने आवरणं, याचं पर्यवसान विगतेच्छा भयक्रोधा याच्यामध्ये होते. आणि मग मोक्षपरायण, मोक्षाच्या हेतूनी बसलेला तो नेहमी करता आपण मुक्त आहोत असा अनुभवतो. यस सदा मुक्त एव सहा. आता ओव्या सोप्या आहेत, याच्यावर निरूपणही तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलेलं असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. ध्यानाला बसताना वैराग्याचा आधार पाहिजे. वैराग्यपूर्वक सर्व विषय बाहेर दवडले पाहिजेत, ते आत येऊ द्यायचे नाहीत असं ठरवलं पाहिजे. आणि मग असं जेव्हा होईल तेव्हा इंद्रियांच्या विषयाच्या खेरीज मन शरीराच्या अंतर्गत राहील, नाहीतर मनामध्ये बाहेरचे विषयच असतात. ते शांत होतं असं मन शरीरामध्ये शांतपणे राहतं, कारण मन कोणत्याही कारणाने बाहेर दवडण्याचं जे मूळ कारण विषय तर तेच गेलेले असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या लिहिल्यात, त्याचा क्रम असा आहे की सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी देठी पारखोनिया. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामीये करीती. जे वर श्लोक लिहिलेत त्याच्याप्रमाणेच खाली ओव्या लिहिल्यात, पण हे विषय बाहेर सारून शरीराच्या आत राहील असं शांत मन मिळवल्यानंतर, खरं म्हणजे आधी सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामीये करीती ही प्रक्रिया आहे. सांडूनी दक्षिण वाम याचे दोन अर्थ केले जातात. एक म्हणजे मी आधी सांगितलं की ध्यानाच्या क्रियेमध्ये प्राणायाम ही एक अवश्यंभावी गोष्ट म्हणून सांगितलेली आहे, पण प्राणायाम म्हणजे ध्यान नव्हे. ती मन काही एक थांबवण्यासाठी म्हणून, शांत करण्यासाठी म्हणून वापरलेली युक्ती आहे. तसं ध्यानामध्ये प्राणायाम न वापरता, म्हणजे डावी नाकपुडी उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीनी श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीनी सोडायचा, आणि मग नंतर उजव्या नाकपुडीनी घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीनी सोडायचा, अशा प्रकारे काही करण्याची गरज नाही. याचा अर्थ सांडूनी दक्षिण वाम म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचे असा अर्थ आहे का? तर इडा आणि पिंगला देखील नव्हे मध्यमेतून श्वास घेऊन. इडा आणि पिंगला देखील नाही, सुषुम्नेतून किंवा मध्यमेतून श्वास घ्यावा. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे सम अंतर असावं, आणि या श्वासाबरोबर चित्ताला व्योमगामी करावं. बघा किती स्पष्ट सांगितलेलं आहे. मध्यमेतून सुषुम्नेतून श्वास घ्यावा, आणि तो श्वास घेत असताना या प्रक्रियेमध्ये चित्ताला व्योमगामी, याला व्योमाकाश, चिदाकाश, गगनाकाश, मूर्धनी आकाश, हृदयाकाश असं या मस्तकाच्या प्रांताला, मस्तकाच्या पोकळीला म्हणतात. चित्ताला व्योमगामी करतात. तिथं सहजे तिही संधी भेटी, सहजपणाने इडा पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या जिथं एकत्र येतात, आणि इडा आणि पिंगला यांची मर्यादा तिथं संपते आणि सुषुम्ना त्याच्याही पुढं चिदाकाशामध्ये जाते. सुषुम्ना आणि इडा पिंगला यांची अखेरची भेट ज्या ठिकाणी होते, जिथं इडा पिंगलाची मर्यादा संपते, ते ठिकाण. सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, ज्या ठिकाणी दोन भुवया एकत्र येऊन मिळतात, तेथ पाठीमोरी देठी पारखोनिया, तिथं मागाहून दृष्टी ठेवून पाहावं किंवा या ठिकाणी पाठीमोरी दृष्टी ठेवून पाहावं म्हणजे याच्या आत पाहावं. दोन्ही अर्थ चांगले आहेत. त्या ठिकाणी काय होतं, तेथ जैसी रथ्योदके सकळे, रथ्योदक म्हणजे कोणतंही पाणी, रस्त्यावरून वाहणारं पाणी, शेवटी गंगेला जसं जाऊन मिळतं, ओढ्यातून वाहणारं पाणी, तेथ जैसी रथ्योदके सकळे हे गंगेला येऊन मिळतं आणि ती गंगा समुद्राला जाऊन मिळते. या सगळ्या कुठूनही आलेल्या पाण्याला घेऊन गंगा समुद्री मिळे, गंगा समुद्राला जाऊन मिळते, मग एक एक वेगळे निवडू नये, मग एक एक पाणी वेगळं निवडता येत नाही, हे मूळ गंगेचं, हे या रस्त्यावरून आलेलं, गटारातून आलेलं, नाल्यातून आलेलं. तैसी वासनांतरांची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, म्हणजे सुषुम्नेतून ऊर्ध्वगामी होणारं चित्त ही जणू गंगा. आणि इडा आणि पिंगला यांच्यामधून विविध वासना, वेगवेगळ्या वासना गंगेला जशा येऊन मिळतात, तसं ज्या चित्ताशी एकरूप झाल्या, नाहीशा झाल्या, ते घेऊन ते चित्त ऊर्ध्वगामी होतं. तैसी वासनांतरांची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, सगळ्या वासना या ठिकाणी मंदावतात, पारुषतात, कोरड्या होऊन जातात, नाहीशा होऊन जातात. कधी जे वेळी गगनी, गगनामध्ये लयो, मना, पवने की जे पवनाच्या आधाराने, म्हणजे या अंतर प्राण, अंतर पवन, सुषुम्नेतून घेतला जाणारा प्राण आणि चित्त एकरूप करून घेतल्या जाणाऱ्या या श्वासामुळं, ते श्वास जेव्हा गगनामध्ये लीन होतात, जशी गंगा समुद्रामध्ये मिळाली, तसे प्राण ज्या चित्तामध्ये वासना आहेत, लीन झालेले आहेत, अशा चित्ताला घेऊन जेव्हा गगनामध्ये लीन होतात, गगन, मन, पवन आणि वासना असे एवढे शब्द एका ओवीमध्ये आलेले आहेत. गगनामध्ये म्हणजे या प्रांतामध्ये मनाचा आणि प्राणांचा लय होतो तेव्हा वासना संपून जातात. शास्त्र असं सांगतं की मन, प्राण आणि वासना यापैकी कशाही कोणाही एकाचा जर लय झाला तर उर्वरित दोघांचा आपोआप लय होतो. ध्यानामध्ये म्हणजे सोहम ध्यानामध्ये मनाचा लय चिदाकाशात होतो. मनाचा लय व्हायला लागला की तुम्ही ध्यान करणारी जी मंडळी आहात, तुमच्या लक्षात येत असेल की त्यावेळेला एक अंतरपवन ही ऊर्ध्वगामी होऊन तोही थांबतो, त्याचाही लय होतो. मनाच्या पाठोपाठ पवन थांबतो आणि मग वासनाही थांबते. हठयोगामध्ये, हठयोगाच्या प्रक्रियेमध्ये प्राणाचा लय होतो आणि प्राणाच्या पाठोपाठ मनाचा लय होतो आणि वासनांचा लय होतो. तर भक्तीच्या प्रक्रियेमध्ये, नामस्मरणामध्ये, अथवा तुम्ही टाळ घेऊन नाचता आहात तेव्हा वासनांचा लय होतो. पूजा करत असताना, वासनांचा लय झाला की मनाचा आणि प्राणांचा लय होतो. कोणाही एकाचा लय झाला की उर्वरित दोघांचा लय होतो. तैसी वासनांतरांची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे. त्यामुळं काय होतं, जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे. जसं सिनेमा पाहत असताना पडद्यावर म्हणजे त्या पटावर चित्र निर्माण होतात, प्रोजेक्टर असतो, फिल्म पळते इत्यादी, किंवा एखादा फोटो प्रतिमा असेल, ती प्रतिमा मूळ कॅनव्हास असतं आणि त्याच्यावर रेखाटन केलेलं असतं, चित्र काढलेलं असतं, रंगवलेलं असतं. पण जर कॅनव्हासच फाटला तर चित्रही गेलं. जर पडदाच फाटला तर सिनेमा या नावाचा प्रकारच नाही. म्हणून आपल्याला जे विश्व दिसतं ते आपल्या मनासारखं दिसतं. आपल्या मनावर जी प्रतिमा, मला तुम्ही चांगले माझ्या मनाने सांगितलं म्हणून चांगले वाटता. माझ्या मनाने सांगितलं की तुम्ही चांगले नाहीत तर तुम्ही चांगले नाहीत. तुमच्या प्रत्यक्ष चांगलं असणं किंवा नसण्याशी त्याचा संबंध काही नाही. हे विश्व जसं आहे तसं मला दिसत नाही. माझं मन जसं दाखवतं तसं मला विश्व दिसतं. माझ्या पडद्यावर उमटणाऱ्या प्रतिमेशी त्याचा संबंध आहे. म्हणून ज्ञानी महापुरुषाच्या मनाच्या पडद्यावर विश्व हे परमात्मा म्हणून दिसतं. आमच्या मनाच्या पडद्यावर आम्हाला जसं विश्व दिसतं तसं आहे अशी आम्ही कल्पना करतो, भावतो. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे. मनोरूपी पडदाच नाहीसा होतो, फाटून जातो. ज्या पडद्यावर संसार चित्र उमटलेलं होतं ध्यानाच्या वेळचं चाललंय, मनच नाहीसं होतं. तेव्हा देह नाहीसा होतो, देहाची भावना नाहीशी होते, स्थळाची भावना नाहीशी होते, काळाची. जे देहाशी संबंधित आहेत त्यांची बातच सोडा, तुमची पत्नी, तुमचा पती, तुमची मुलं. मनोरूप पटू फाटला की सगळं संपलं. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्या सरोवरामध्ये पलीकडच्या प्रतिमा प्रतिबिंब दिसत होतं, डोंगर, झाडं इत्यादी, सरोवरच पाणीच आटलं तर प्रतिमा कशी दिसेल. तैसे मन एथ मुद्दल जाय. तसं मुद्दल स्वरूप ज्याच्यावर हा विश्वाभास आहे, प्रतीत होतो आहे, ते मुद्दल मनच जर गेलं मग अहंभावादिक के आहे. म्हणून त्या ठिकाणी अहंतेचा देखील लोप होतो. मी जे म्हटलं विगतेच्छा भयक्रोधा, वितराग भयक्रोधा, किंवा प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थिता, तिन्हीचा अर्थ एकच. हे जायला सर्वात कठीण, पण ते गेल्यानंतर देखील एक उरतो, तो म्हणजे मी आहे ही भावना. आता विकार नाहीत, कामना नाहीत, भय नाही, क्षुब्धता नाही, मनच नाही, असं झालं तरी सर्वात शेवटपर्यंत एक गोष्ट कायम राहते, ते म्हणजे मी आहे. ध्यानामध्ये मी गेला असं होत नाही. झोपेमध्ये तो मी लीन झाल्यासारखा लीन होऊन जातो, त्याची आठवण नसते. पण ध्यानामध्ये जरी बाह्य संज्ञा शून्य झाला तरी देखील मी मात्र राहतो. विगतेच्छा भयक्रोधा झाला तरी अस्मी भाव राहतो. पतंजली महामुनींनी देखील सास्मित संप्रज्ञात समाधी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा अस्मी भाव राहतो म्हणून ती संप्रज्ञात समाधी असते. म मन गेल्यानंतर देखील सूक्ष्मत्वाने मी शिल्लक राहतो, पण पूर्णपणाने जेव्हा दीर्घकाळ मन नाही असं होतं तेव्हा हा जो मी असतो तो मी जाण्याची आवश्यकता नसते ध्यानामध्ये. त्या मीला आपण परमात्मा आहोत हे समजतं, रिअलाइज होतं, म्हणजे त्याचं त्याला समजतं. तो परमात्मा असतो आणि तो आपण परमात्मा आहोत हे जाणतो. आता देहाहंता उरत नाही, म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो. अशा वेळेला तो शरीरात असतानाच परब्रह्म स्थितीला प्राप्त होतो. याचं वर्णन या अध्यायातच एक दोन श्लोक अलीकडं, हा मी कसा जातो त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. त्या ठिकाणी काय होतं, जया ते बाह्याची भाष नेणीजेची निशेष. आता बाहेर जग आहे, देह आहे ही जाणीव नसते, मन आहे ही जाणीव नसते. त्यामुळे मग बाहेर जगत आहे याची जाणीव तर लोपलेली असते. जया ते बाह्याची भाष नेणीजेची निशेष, म्हणजे थोडाही शेष बाहेरच्या जाणीवेचा शिल्लक नसतो. आणि त्यावेळेला काय असतं, अंतरी सुख एक आथी असं ते म्हणतात. आत मात्र एक सुख असतं. एरवी झोप आणि समाधी याच्यामध्ये काही फरकच राहिला नसता. सुषुप्ती आणि समाधी हे सारखे भासले असते. त्यावेळेला एक आत मात्र सुख असतं, पण ते सुख परी ते वेगळेपणे भोगीजे. ते सुख भोगणारा तिथं वेगळा कोणी नसतो, म्हणजे मन नसतं. साधकाला शेवटपर्यंत वाटत राहतं की काहीतरी अनुभवाला यावं, तसं तिथं होणार नाही. मन आलं की अनुभव आला, पण तो अंतिम अनुभव नसतो. ज्या अनुभवाची गोष्ट चाललेली आहे तिथं मन ही चालत नाही. तामे दोन समाय, त्या ठिकाणी दोन राहतच नाहीत, चालतच नाहीत. त्या ठिकाणी सगळं संपलं आणि एकच उरला असं लागतं. ही फार निरुंद अरुंद अशी गल्ली आहे असं कबीर म्हणतात ना, प्रेम गली अति साकुरी तामे दोन समाय. त्या ठिकाणी दोन चालतच नाहीत. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नव्हे. एक पक्षी आहे आणि पक्षी फळाचा आस्वाद घेतो आहे. तुम्ही आहात आणि तुम्ही ब्रह्माचा आस्वाद घेत आहात तसं नाही. तेथ विसरी जे भोगीते, पण ही आपण भोग भोगतो आहोत ही जाणीव ही तिथं विसरली जाते. भोगी मग हा भोग कसा असतो, अवस्था एकी उठी, या भोगामध्ये एक अवस्था निर्माण होते, उठते, एक अशी अवस्था येते जे अहंकाराचा अचळू लोटी. हा जो शेवटी राहणारा मी आहे तो मीचाही पडदा दूर होतो. केवळ मीचं असणं देखील खूप सुखमय असतं, कारण त्या मीला आता बाहेरच्या कशाचाच थापलेला लेप नसतो. मी ज्ञानी, मी भक्त, मी ध्यानाला बसलेला, मी साधक, मी या घरचा, मग मीच्या बरोबरीने माझा बँक बॅलन्स माल वगैरे वगैरे काय जे असेल ते, हे याचा तर प्रश्नच येत नाही. मी रावसाहेब, काकासाहेब इत्यादी, या भोगामध्ये अशी एक स्थिती निर्माण होते की त्यावेळेला अहंता नाहीशीच होते. हा मी जाणं ही फार कठीण गोष्ट राहते, पण हा जातो. त्याच्यासाठी काही करायला लागत नाही. त्या ठिकाणी मानवी स्पर्श चालत नाही, मनाचा स्पर्श चालत नाही. ही गुरुकृपेनी सहज होणारी गोष्ट आहे. ही होते तुमच्या ठिकाणीच, पण गुरुकृपेनी होते. याचं कारण मी केलं असा अभिमान येऊ नये म्हणून गुरुकृपेनी होते. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदय स्वयंभची असे. गुरुकृपा आतून काम करते. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. त्या गुरुकृपेनी तुम्हाला ते जमतं, तो त्या मीचं विस्मरण होतं आणि मग तुम्ही सुखरूप होता, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखी सिदे मिठी गाढेपणे. मग तो सुखरूप होऊन जातो गाढ्या सुखामध्ये. तो सुख होऊन राहतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. तरंगाला काय अर्थ आहे? तो आनंदाचाच तरंग आहे, वेगळेपणाने नाही. आनंदची अंग आनंदाचे, तसं तो केवळ तिथं सुख एवढंच त्याचं स्वरूप राहतं. तिथं असणं हे जीव हा मुळातच ब्रह्मस्वरूप आहे. जीवो ब्रह्मही व नापरा, असं असल्यामुळं स्वतःचं खरं सुख. किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख. ते सुख, तो सुखरूप होऊन राहतो. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखे सिगे आटी गाढेपणे. तिये आलिंगन मेळी, होये आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. त्या आलिंगनाच्या वेळेला जेव्हा मी ही परमात्म्याशी लीन होऊन जातो, तेव्हा होये आपे आप कवळी, एकरूपता आपोआप होते. कशी? तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. पाणी लाट ओसरली पाण्यामध्ये, पाणीच होतं, वेगळेपणाने काही नव्हतंच. का आकाशी वायू हरपे, किंवा आकाशामध्ये वायू, झाडं हलतात आपल्या अंगाला स्पर्श करतो म्हणून वायू. एरवी वायू हा काय प्रकार आहे? पण जेव्हा तो पडतो, का आकाशी वायो हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे. तेव्हा आकाशही राहत नाही आणि वायूही राहत नाही, या दोन्ही संज्ञा नाहीशा होऊन जातात. तैसे सुखची उरे स्वरूपे, तसं स्वरूपाने तिथं केवळ सुखच उरत. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. हा एक प्रकारचा ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय शब्द, प्रणयच आहे, सुरत क्रियाच आहे. मानवी जीवनामध्ये सर्वोच्च आनंद अत्यंतिक उत्कट क्षणाला जिथं मिळेल, तिथं तुम्हाला स्वतःला विसरायला लागतं, आनंद मिळतो. म्हणून आपल्याला समजण्यासाठी केवळ त्याचा उल्लेख त्यांनी केलाय. ही परमात्म्याशी एकरूपतेची स्थिती आहे, त्या ठिकाणी द्वैत चालत नाही, तर क्षणिक आनंद तिथंही मिळतो. जसा ऐसी द्वैताची भाष जाय, त्या ठिकाणी द्वैत राहत नाही. मी आणि मी परमात्म्याचं सुख घेईन हे द्वैत राहत नाही, मी सुख होऊन राहतो. ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय, मग कोणी म्हणेल की तो एकरूपता अनुभवतो, त्यांनी एकरूपता अनुभवली तरी तेथे साक्षी कवण आहे जाणते जे, एकरूपता अनुभवली असं सांगणारा तिथं कोण असतो? कोणीतरी सांगणारा पाहिजे ना एकरूपता अनुभवली. साक्षी खेरीच तिथं एकरूपता अनुभवतो, तिथं कोणीच साक्षी नसतो. जेव्हा तुमच्या इंद्रियांना सुख होतं तेव्हा तुम्हाला समजतं तुम्ही साक्षी आहात, तुमच्या मनाला समाधान झालं तुम्हाला समजतं, इथं तुम्हालाच समाधान झालं. आता तुम्हाला समाधान झालं हे समजायला तिथं दुसरा तिसरा कोणीच नाही, तुम्हीच आहात. तिथं कोणी साक्षी नसतो त्याचा, साक्षी असला तर अनुभवाची गोष्ट असते. म्हणून हे अनुभवाचं नाही, हे अनुभवलं असं सांगायला तिथं कोणी राहत नाही. ऐसी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एकची होय, तरी तेथे साक्षी कवण आहे जाणते जे, म्हणोनी असो हे आघवे. आता याच्या पुढे काही बोलता येत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे तर न बोलणे काय बोलावे, जे खुणाची पावले स्वभावे आत्माराम. ते आत्मारामाची खून पाहून राहिले स्वभावाने. अशा पुरुषाचं वर्णन केलंय पुढं, जे ऐसे नि सुखे मातले आपण पाची आपण राहिले. त्यावेळेला तो या सुखामध्ये मत्त होतो. यल लब्ध्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती असं नारद मुनी म्हणतात. जे ऐसे नि सुखे मातले आपण पाची आपण राहिले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. मी असं जाणतो असं भगवंत म्हणतात की ते आता सामरस्याच्या रसानी त्यांच्या देहामध्ये परब्रह्मच ओतलेलं आहे. आता तो देह वरवरचा आहे, ते परब्रह्म स्वरूपच आहेत. ते मी जाणे निखिळ ओतले. धातूची मूर्ती करताना धातू वितळवून ओतून करावी लागते, तसं सुख ओतून जणू त्यांना बनवलं असे स्वरूपानंद होते, असे स्वामीजी होते. जणू सुख ओतून ओतीव मूर्ती बनवावी तसे. कोणी सांगितलं की स्वरूपानंद सुख ओतून बनवलेले होते किंवा माधवनाथ सुख ओतून बनवलेले होते? भगवंत म्हणतात मी सांगितलं, मी जाणतो. ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे, ते आनंदाचे अनुकार. ते म्हणजे मूर्तिमंत आनंद, त्यांचा आकार म्हणजे आनंद. सुखाचे अंकुर, सुखाला जणू अंकुर फुटावा तसा त्यांचा देह असतो. की महाबोधे विहार केले जैसे, किंवा महाबोध विहार करण्यासाठी आलेला आहे असा त्यांचा देह असतो. ते विवेकाचे गाव, ते म्हणजे मूर्तिमंत विवेक, आत्मानात्म विवेक करणारे. विवेकाचं गाव म्हणजे विवेकच ज्या ठिकाणी विश्रांतीला आलेला आहे, वस्तीकर होऊन राहिलेला आहे, असे की परब्रह्मींचे स्वभाव, किंवा आता परब्रह्माचा स्वभाव म्हणजे प्रकृती गुण म्हणजे ही व्यक्ती असं म्हणावं असे. ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, किंवा ब्रह्मविद्येचे ब्रह्मविद्या हेच जणू कोणी अलंकार, ते अलंकार परिधान केलेली व्यक्ती म्हणजे मूर्ती म्हणतात ते. ज्ञानेश्वर महाराजांनी असं पुष्कळ सांगितलं असतं. सुरुवात केली, तीन चार ओव्या लिहिल्या आणि खरं म्हणजे अजून सांगितलं असतं तर आपल्याला आवडलं असतं, पण निवृत्तीनाथांनी त्यांना थांबवलं. ते म्हणतात, तू संत स्तवनी रतसी, तू संतांचं स्तवन करण्यामध्ये एवढा निमग्न होऊन गेलास जातोस, तरी कथेची सेन करीसी, काय मूळ कथा चालली याची पर्वा करत नाहीस. की निराळी बोल देखसी सनागर, किंवा या निर्गुण विषयामध्ये निरालंब आनंदाचं वर्णन करणाऱ्या अशा या निराळ्या बोलामध्ये तू फार प्रेमानी आता किती वर्णन करशील सांगता येत नाही अशी तुझी अवस्था होऊन गेली. परितो रसातिशय मुकुळी, पण आता हा रसाचा अतिशय आवरून घे. का निवृत्तीनाथ असं म्हटले असं आपल्याला वाटेल. मग ग्रंथार्थ दीपू उजळी, तू अरे ग्रंथ सांगायला बसलेला आहेस. तो सांग करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. साधूंच्या हृदयरूपी रावळामध्ये कल्याणकारक मंगळ अशी उषा पहाट तुझ्या वक्तव्याने तू निर्माण कर. तू कथा सांग. ऐसा गुरुचा उवाईला, असा गुरूंचा निरोप निवृत्ती दासासी पाथला. मग तो म्हणे, मग निवृत्तीदास असं म्हणाला की माझ्या सद्गुरूंना कृष्ण काय बोलला ते ऐकायचं आहे. मग तो म्हणे, कृष्ण बोलिला त्याची ऐका, जे कृष्णांनी सांगितलं तेच सांगतो. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, हे ध्यानाचंच वर्णन आहे. एक सरा तळूची घेतला जिही, अनंत सुखाच्या डोहामध्ये एका एकी जनी तळच गाठला, मग स्थिरावोनी तेही तेची जाहले, आणि त्या ठिकाणी स्थिर झाला आणि अनंत सुखच होऊन राहिला. अथवा आत्मप्रकाशे चोखे, किंवा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मप्रकाशानी, चोख अशा आत्मप्रकाशानी जो आपण पेची विश्व देखे, जो आपल्यामध्येच सर्व विश्व आहे असं पाहतो, तो देहीची परब्रह्म सुखे मानव येईल. तो देहामध्येच परब्रह्म सुखानी अनुभवतो. जे साचो कारे परम नाते अक्षर निसीम, जिये गावींचे निष्काम अधिकारी आहे. जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. इथं मला माझे स्वामी नाही आहेत थांब सांगायला, म्हणून मी आपलं पुढं सांगतोय. 9:20 झाले, पण हा विषय ऍट ए स्ट्रेच तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. काही काही वेळेला ही जी वेळेची मर्यादा आहे, मी तसंही पाहायचं झालं तर बुधवारी ती प्रवचनं करतो, 9:30 थांबतो. पण इथं जर थांबलो तर मला परत तुम्हाला हे सांगण्यासाठी आणि तेवढं थांबण्यासाठी, तुम्ही त्याच मनस्थितीत तुम्हाला आणण्यासाठी 2-3 प्रवचनं करायला लागतील. त्याच्याऐवजी सलग सांगितलं म्हणजे तुम्हाला हे नीट समजावं, समजेल. म्हणून हे अतिशय महत्वाचं पहिलं आलेलं ध्यानाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये असलेलं असं त्याकरता मी सांगितलं. पण यामुळं एक गोष्ट आज होणार आहे, ती म्हणजे तुम्ही प्रवचन झाल्यानंतर मागच्या वेळेसारखंच इतकं पुढे गेलं, त्यामुळे नमस्कार मनोमन केले तरी देखील चालतील. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाप्रमाणे आता यावेळेलाच घरी जाऊ शकता मनोमन नमस्कार करून, अर्थात ज्यांना करायचं आहे ते थांबूही शकतील. पण मीच तुमचा वेळ घेतल्यामुळे तुम्हाला मी हे सांगतो आहे, हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 नानोपा माउली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर स्वामी.